चीनीमंडी.com पॉडकास्ट। साखर कारखान्यात जानेवारीपर्यंतची थकबाकी ऑगस्टमध्ये भागवणार। ऊस थकबाकीबाबत आयोजित करण्यात आलेल्या साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत जानेवारीपर्यंतची ऊस थकबाकी ऑगस्टमध्ये भागवण्याबाबत सांगितले आहे। डीएम यांनी निश्चित केलेल्या तारखेपर्यंत थकबाकी भागवली नाही तर कार्यवाही करण्याचा इशारा दिलेला आहे। जिल्ह्यातील तीनही साखर कारखान्यांकडून जवळपास 758.45 करोड रुपये देय आहेत। जिल्हाधिकारी सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये साखर कारखाना शामलीच्या प्रतिनिधींनी सांगितले की गाळप हंगाम 2019-20 मध्ये कारखान्याने 120.14 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले, ज्याची 388.54 करोड इतकी थकबाकी बाकी आहे। यातील 147.91 करोड रुपयांची थकबाकी भागवली गेली आहे। कारखान्याने एकूण देयापैकी 38.60% तथा 17 जानेवारीपर्यंत खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे भागवले आहेत। ऊस कारखान्याने 105.6 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले होते, ज्याचे 337.22 करोड देय बाकी आहे। पण यापैकी 138.65 करोड रुपये म्हणजे 41.12% पैसे भागवण्यात आले आहेत। कारखान्याने 15 जानेवारी 2020 पर्यंत खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे भागवले आहेत। थाना भवन कारखान्याने 152.92 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले आहे, ज्याचे एकूण 490.82 करोड रुपये देय आहेत। त्यापैकी 171.57 करोड रुपये दिलेले आहेत, जे 34.96% आहे। कारखान्याने 10 जानेवारी 2020 पर्यंत खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे दिलेले आहेत। यावर डीएम यांनी नाराजी व्यक्त केली। शामली साखर कारखान्याने 5 ऑगस्टपर्यंत, कारखान्याने 21 जुलैपर्यंत, थाना भवन कारखान्याने 15 ऑगस्टपर्यंत खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे। बैठकीमध्ये डीसीओ विजय बहादूर सिंग, शामली कारखान्याचे जीएम डॉक्टर कुलदीप पिलानिया, अकाउंटंट हेड विजित जैन, ऊस कारखान्याचे जीएम के अनिल कुमार अहलावत, अकाउंटंट हेड विक्रम, थाना भवन कारखान्याकडून युनिट हेड विरपाल सिंग, जीएम केन जे बी तोमर तसेच अकाउंटंट हेड सुभेश बहुगुणा आदी उपस्थित होते।